नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. जलजीवन मिशन अभियानामुळे ग्रामीण भारतातल्या नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण केल्यानंतर त्या बोलत होत्या. पाणीसाठा वाढवणं आणि त्यांचं संरक्षण याला प्रोत्साहन देण्यात येत आहे, मात्र भूमिगत जलप्रदूषण वाढत असून ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं 9 श्रेणींमध्ये 38 जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक ओडिशानं मिळवलं आहे, तर उत्तर प्रदेशनं दुसऱ्या क्रमांकाचं आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक गुजरात आणि पुद्दुचेरीनं संयुक्तपणे मिळवलं आहे. जलव्यवस्थापन आणि जलसंधारणाबाबत राष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी सरकारनं व्यापक मोहीम हाती घेतली असून राष्ट्रीय जल पुरस्कार हे जलसमृद्ध भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या चांगल्या कामासाठी दिले जातात. रशियात कझान या शहरात आयोजित 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी रवाना झाले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांच्या ब्रिक्स समूहाची ही शिखर परिषद आजपासून सुरू होत आहे. केवळ जागतिक विकास आणि सुरक्षेसाठी बहुपक्षीय वादाचं बळकटीकरण अशी यावेळीच्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. या परिषदेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी तसंच विविध नेत्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक असून ही रशिया भेट उभय देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करेल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी झाली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात नामनिर्देशन प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होत आहे. येत्या 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 30 तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी याच वेळापत्रकाप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 38 जागांसाठीही आज अधिसूचना जाहीर होत आहे. इथंही महाराष्ट्राप्रमाणेच अर्ज भरणं आणि मतदानाचं वेळापत्रक आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातले अर्ज भरायची सुरुवात 18 तारखेलाच झाली असून अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बीडमधले भाजप नेते राजेंद्र म्हस्के यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. म्हस्के यांनी 2 दिवसांपूर्वीच भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नांदेड शहर तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी 7 सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किलोमीटर दूर उत्तर पूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या गावात आहे. नांदेड शहर आणि परिसर तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, वसमत, औंढा तालुक्यातल्या अनेक भागातही हे धक्के जाणवले. धाराशिव शहरातल्या खड्ड्यांच्या विरोधात जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकारातून विविध 36 संघटनांनी काल शहरात बंद पाळला होता. मागील 3 वर्षांपासून शहरातले सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. वेळोवेळी नागरिक विविध संघटनांनी याबाबत आवाज उठवला, मात्र प्रशासनानं गंभीर दखल न घेतल्यामुळे हा बंद पाळण्यात आला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या माध्यम कक्ष, स्वीप आणि टपाली मतपत्रिका प्रक्रियेबाबतचं प्रशिक्षण काल पार पडलं. या निवडणुकीत मतदान अधिकाधिक व्हावं यासाठी अधिकाधिक जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी यावेळी दिल्या. धुळे शहरात महानगरपालिकेच्या वतीनं बचत गटातल्या महिलांची आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. उपायुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ करण्यात आला. मतदान जनजागृतीचे फलक घेऊन महिलांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी महिलांना सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळातले कर्मचारी आणि बचत गटातल्या महिला यावेळी उपस्थित होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.